1977 हे साल उत्सव मंडळाला कलाटणी देणारे ठरले. 1928 साली स्थापन झालेल्या या मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष होते. या 50व्या वर्षी काहीतरी वेगळं करावं असं प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात होतं, पण नेमकं काय करावं हेच उमजत नव्हतं. आणि अशाच वेळी एक साधा सरळ असा अवलिया मूर्तिकार मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेटला. त्याच्या हस्तकौशल्याने अवघा हिंदुस्थान आश्चर्यचकित झाला. त्यांनी 22 फुटी भव्य असे गणरायाचे रूप मूर्ती स्वरूपात हिंदुस्थानातील तमाम भक्तजनांसमोर सादर केले. या अवलिया मूर्तिकाराचे नाव होते दीनानाथ वेलिंग.
ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची.
BH
ऐका मंडळी कथा.